पद्म संपर्क मात्र संभोग संगिनम गले पादिकयानाथ मां स्वेश्म प्रवेशय भवत पादाम्बुज रजह राजिरंजित मूर्धचह अपाररभसारब्ध नर्तनह स्यामहं कदा त्वदेकनाथो भगवन् इयते तेर्मुको भवेयं मान्यथा बुधः अहो सुधानिधे स्वामी अहो मृष्ट त्रिलोचन अहो स्वादो विरूपाक्षेत्येव नृत्येयमारटन् त्वत्पादपद्म स्पर्श परिमीलित लोचनः विजृम्भेय भवद्भक्ति मदिरा मदघूर्णितः यत्र देवी समेतस्त्वम् आसौधारा च गोपुरात् बहुरूपः स्थितस्तस्मिन् वास्तव्यः श्यामहम् समुल्लसन्तु भगवन् भवद्भानुमरीचयः विकसत्वेष यावन् मे हृत्पद्मः पूजनायते प्रसीद भगवन् येन त्वत्पदे पतितं सदा मनो मे तत्तदा स्वाद्य क्षीवे दिव गले देव प्रहर्षाद्माथ शोकाद्वा यदि कुड्याद्घटादपि बाह्यादथान्तराद्भावात् प्रकटीभव मे प्रभो त्वत्पाद संस्पर्श सुधा सरसोऽन्तर्निमज्जनम् कोऽप्येष सर्वसंभोगलङ्घि भोगोऽस्तु मे सदा अशेष भुवनाहार नित्यतृप्तः सुखा ദർശനം സ്വാമിൻ ഗൃഹാണ ദാസേഷു പ്രസാദാലോകന ക്ഷണം അന്തർഭക്തി ശിവായേതി പൂജയൻ ശ്യാം തൃണാന്യപി ആകാംക്ഷണീയം അപരം യേന നാഥ ന വേദ്യതെ തവ തേനാദ്വിതീയസ്യ യുക്തം യത് പരിപൂർണതാ ഹസ്യതേ നൃത്യതേ യത്ര രാഗദ്വേഷാദി ഭുജ്യതേ പീയതേ ഭക്തി പീയൂഷ രസസ്തത് പ്രാ